ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ 50. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಜನ್ಮದಾತೆ ಮಾಯತಾತ ಯಾಂಚಿಯ ಉಪಕಾರ ನಾಹಿ ಅಂತ ಮಾನವ ದೇಹ ದಿಧಲಾ ಮಜ ಪ್ರತ ಉಪಜಲೋ ನ ಜಂತ ತ್ಯಾ ಪೋಟಿ ಝಾಲೋ ನ ಸಳ ಮಾತೆ ಚಾ ಉದರ ಅಂಧ ಪಂಗು ಕಾಣ ತೋತರ ಉಪಜಲೋ ನಾ ಜನ್ಮಲೋ ಪುರಾ ಸುಪಿಂಡ ಜಯಾಚೆ ದೇವ ವಂದೀ ಚರಣ ಐಸಾಜೋ ಉತ್ತಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವರ್ಣ ತೇಥ ಮೀ ಈಶ್ವರ ಕೃಪೆ ಅವತೀರ್ಣ ಜಹಲೋ ಪೂರ್ಣ ದೈವಾಚಾ ಜನ್ಮೋ ಜನ್ಮೀ ಮಾತಾ ಪಿತಾ ಕೋಟ್ಯನು ಕೋಟಿ ಜನ್ಮ ಘೇತಾ ಪರಿಯಾ ಜನ್ಮ ಮರಣಾಚು ಕವಿತ ತಯಾಚಿ ದುರ್ಮಿಳತಾ ಅನಿವಾರ ಜನ್ಮದಾತಾ ತೋಯೀ ಪಿತಾ ದುಜಾ ಮೌಂಜಿ ಬಂಧನ ಕರ್ತಾ ತಿಜಾ ಅನ್ನ ಪ್ರದಾನೆ ಪಾಳಿತಾ ಚೌಥ ಭಯ ಭೀತಾ ಸೋಡವಿತಾ ಜಗೀ ಹೇ ಸರ್ವ ಸಮ ಸಮಾನ ಪರಿಕೃಪಾಳು ಸದ್ಗುರು ವೀಣ ಖರಾ ಜನಕ ನಾಹಿ ಆನ ನವಲ ವಿಂದಾನ ಪರಿಸಾವೆ ಜನನೀ ಗರ್ವಿ ವೀರ್ಯ ನಿಕ್ಷೇಪಿತ ಯೋನಿದ್ವಾರ ಜನ್ಮದಾತ ಆತೋ ಕೇವಳ ಲೌಕಿಕಿ ಪಿತಾ ಸದ್ಗುರು ಜನಿತ ಅಲೌಕಿಕ ತೋನವೇಚಿತ ವೀರ್ಯಾಚಾ ಕಣ ನಿಚಯೋನಿ ದ್ವಾರಾ ವೀಣ ದೇವೂನಿಯ ನಿಜ ಪುತ್ರ ಜನನ ಅನುಗ್ರಹ ಪೂರ್ಣ ಕರವೀತ ನಮೋ ತ್ಯಾಜ ಕರುಣಾಘನಾ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶಕ ವೇದ ಗುಹ್ಯ ಸಚ್ಚಿತ್ ಪ್ರತಿಪಾದಕ ಸರ್ವವ್ಯಾಪಕ ಗುರುವರ್ಯ ನಮೋ ಸಂಸಾರ ತಮ ದಿನಕರ ಆತ್ಮಾನುಭವ ಸಂತ ಶೇಖರ ಭಕ್ತ ಚಿತ್ತ ಚಕೋರ ಚಂದ್ರ ಕಲ್ಪತರುವರ ಗುರುವರ್ಯ ಅಗಾಧ ಗುರುರಾಯಾಚೆ ಮಹಿಮಾನ ವರ್ಣಿತಾಗಳೆ ವಾಚೆಚಾ ಅಭಿಮಾನ ಬರೆ ಅಸಾವೆ ಮುಖ್ಯ ಸಮಾನ ಖಲವು ನಿಮಾನ ಗುರು ಚರಣಿ ಪೂರ್ವಜನ್ಮಿ ಅನವಚ್ಛಿನ್ನ ನಸತಾ ಕೋಣಿ ತಪಸ್ಸಂಪನ್ನ ಹೋಯಿನ ತಯಾ ಸಂತ ದರ್ಶನ ತ್ರಿತಾಪ ನಿರಸನ ಕಾರಕ ಪರಮಾರ್ಥ ಮೋಕ್ಷ ವಾಣಿಜ ಹಿತ ಸಾಧಾವೆ ಐಸಾ ಜಯಾಸಿ ಹೇತ ತೇಣೆ ಭಾವೆ ಸಂತಾನ್ಸೆ ಅಂಕಿತ ಉಣೇನ ಯತ್ಕಿಂಚಿತ ಮಗ ಭಾಸಾವ ವಿವೇಕ ವಿರಕ್ತಿ ಪರಮ ಶಾಂತಿ ಸದ್ಭಕ್ತ ಸಾಯಿ ಕೇವಳ ಚೈತನ್ಯ ಮೂರ್ತಿ ಅವ್ಯಕ್ತ ಚಿತೇ ಆಲೇ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾಯತ್ಯಾಂಚಿ ನಿರ್ವಿಷಯ ಸ್ಥಿತಿ ಕೋಣ ನಿಶ್ಚಿತಿ ವಾನಿಲ ಭಕ್ತಭಾವಾರ್ಥಿ ಶ್ರೋತೆ ಪ್ರೇಮಳ ತಯಾಲಾಗಿ ತೋಚಿ ಕನವಾಳ ಪ್ರೇಮೇವದೆ ನಿಜ ಚರಿತರ ಸಾಳ ಕೇವಳ ಜೇರಾವುಳ ತಯಾಂಸೆ ಶ್ರೀ ಜಯಾಚ ಪಡತಾ ಕರ ಅಹಂ ಭಾವಾಚ ಹೋಯಿ ಚೂರ ಸೋಹಂ ಭಾವಾಚ ಚಾಲೆ ಗಜರ ಆನಂದ ನಿರ್ಭರ ದೃಶ್ಯ ಜಾತ ಕಾಯಮ ಜಪಾಮರಾ ಶಕ್ತಿ ವಾನವಯಾತಯಾಂಚಿ ಕೀರ್ತಿ ಜಾತಾ ತೋಚ ಭಕ್ತ ಪ್ರೀತಿ ಪ್ರಕಟ ವಿಪೋತಿ ಕೃಪೇನೆ ಲೋಟಾಂಗಣ ತ್ಯಾ ಸಾಯಿ ಚರಣ ಅಭಿವಂದನ ಶ್ರೋತೃಗಣ ನಮನ ಸಾಧು ಸಂತ ಸಜ್ಜನ ಪ್ರೇಮಾಲಿಂಗನ ಸಕಳಿಕಾ ಸಹಜ ಲೀಲೇನೆ ವಾರ್ತಾ ಸಾಂಗತಿ ಜಯಾಗರ್ಭಿ ಸಂಪೂರ್ಣ ನೀತಿ ಜಯಾ ಸೇಲೇಣಿ ನಿತ್ಯ ಶಾಂತಿ ಮಹಾನುಭಾವ ಧ್ಯಾತಿ ಜಾ ಸೂರ್ಯ ಉಪಮಿತ ನಾಹಿ ಸೋಯಿ ಕೀತೋ ಸೂರ್ಯ ಅಸ್ತಾ ಸಜಾಯಿ ಚಂದ್ರ ಉಪಮೋ ತರೀತೋಕ್ಷಯಿ ಸದೈವ ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಯಿ ತಯಾ ಚರಣಿಗೆ ಮಾಡ ವಿನೀತ ಪ್ರೇಮಿ ಶ್ರೋತಯಾಲಾಗಿ ವಿನವೀತ ಪರಿಸಾಜಿ ಕಥಾ ಶ್ರದ್ಧಾಯುಕ್ತ ದತ್ತ ಚಿತ್ತಾವಡೀನೆ ಭೂಮಿ ಉತ್ತಮ ನಾಂಗರೂನ ಬೀಜ ಠೇವಿಲೆ ಆಹೆ ಪೇರೂನ ಪರಿನವರ್ಷತಾ ತುಮಿ ಕೃಪಾಗನ ಪೀಕತೆ ನಿರ್ಮಾಣ ಹೋಯಿಲಕಾ ಪಡತಾ ಸಂತ ಕಥಾ ಕಾನಿ ಪಾತ ಕಾಂಚಿ ನುರೇ ಕಹಾಣಿ ಪುಣ್ಯ ಅಂಕುರತಿ ಕಥಾಶ್ರವಣಿ ಘ್ಯಾಯ ಪರ್ವಣಿ ಸಾಲಾಭ ಸಲೋಕತಾದಿ ಚಾರಿ ನಲಗೆ ತೇತೆ ಅಮ್ಮ ಆಸಕ್ತಿ ಜಡೋತ್ಯಾ ಸಾಯಿಚಿ ನಿಶ್ಚಳ ಭಕ್ತಿ ಪರಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ಚಮ್ಮ ಆಮಿ ಮುಳೀಚ ನಾಯಿ ಬದ್ಧ ಕಾಯಾಮ್ಮ ಮುಕ್ತಿಚ ಸಂಬಂಧ ಹೋಗೋ ಸಂತ ಭಕ್ತಿಚ ಉದ್ಬೋಧ ತೆಣೆ ಚಕಿ ಶುದ್ಧ ಜೆಥೆ ನಮೀ ತೂ ಪಣ ಸ್ಫೂರ್ತಿ ಐಸೀ ಜೇಕಾ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿ ಆಮ್ಮಾ ಭಾವಿತೆ ಅಭೇದ ಭಕ್ತಿ ಹೇಚಿ ಸಾಯಿ ಪ್ರತಿ ಮಾಗು ಆತ ಶ್ರೋತಯ ಕೀಚ ವಿನಂತಿ ವಾಚು ಘೇತಾ ಗ್ರಂಥ ಹಾತಿ ವಾಚ್ಯ ವಾಚನ ವಾಚಕ ವ್ಯಕ್ತಿ ಏಕಾತ್ಮಸ್ಥಿತಿ ದೇಖಾವಿ ಸೋಡು ನಿದ್ಯಾವೆ ಹೇ ಮಾಡ ಪಂತ ಕೀತೋ ನ ಕರ್ತ ಯಾ ಸಚ್ಚರಿತ ಕೇವಳ ಭಕ್ತಾಂಚಿ ಯಾ ನಿಜ ಹಿತಾರ್ಥ ಕಾರಣ ನಿಮಿತ್ತ ತೋ ಏಕ ದೈವೆ ಲಾಧಲಾ ಶಿಂಪಾತ್ಯಾಗಿತಿ ತ್ಯಾನ್ಸೆ ಹಾತೀಚೆ ಗೇಲೆ ಮೋತಿ ಕಾಯಕೀಜೆ ಅಶ್ವತ್ಥೋತ್ಪತ್ತಿ ಮಾವೆನ ಸ್ವಾರ್ಥಿ ಉದಾಸ शब्दविता नाही कोणी साई परता तोच श्राव्य श्रवण श्रोता ही एकात्मता न ढळावी ना तरी ते नाही वाचन श्रवणी सादर नाही कान जेथे न वृत्ती एकतान पारखी कवण शब्दार्था श्रवणी धरा निरभिमानता श्रोते ही साईच भावावे चित्ता तरीच त्या श्रवणाची सार्थकता अखंड अद्वैतता राखावी तेव्हाच सकळ इंद्रिय प्रवृत्त साई रूप होतील निश्चिती जळी जळ तरंग स्थिती ऐसी आवृत्ती समरसती तरीच ज्ञानिया परमार्थ बोध विनोदिया ते विनोदामोद कविता कोविदा पद प्रबंध ग्रंथिया आनंद सर्वत्रा असो पूर्वी या सच्चरिती अध्याय एकोन चत्वारिंशति एकानि ज्योत्तम भक्ता प्रति समर्थ जो करिती उपदेश असता ते भक्त भावन पाशी भगवद्गीता चतुर्थाध्यायासी आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत एकीकडे चरण सेवा मुखे हळूच पाठ म्हणावा म्हणता संपता तेहती सावा घेतला चौतीसावा म्हणावया निश्चळ मने लय लावनी म्हणत होते मनी से मनी परिनसता कळे से जनी असणार कोठुनी काय तरी म्हणू घेता चौतीसावा आले साईनाथांची आजीवा आता येते अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा तया भक्ताचे नाम नाना तव बाबा म्हणती तयांना नानक काय रे पुट पुट सी मना स्पष्ट रे काना वदसी मुखे केव्हा पासून मुखाने पाहे काही पुट पुट चालली आहे परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुय काय कीरे मगनाना वदती स्पष्ट करीता हे गीतेचा पाठ इतरान भावी कट कट आहे ही पुट पुट तदर्थ असो ती झाली लोकांची गोष्ट परी मज साठी बोल पा स्पष्ट तुझा तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वदले श्री मग तद्विद्धि प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून दाविला नानांनी प्रणिपात करून ऐकता समाधान बाबांस पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथित अर्था यथा सांग नानाही कथिता बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानास करीती प्रश्न उपदेक्षंती ते ज्ञानम नाना पाही हा तृतीय चरण करी पा मनन तयाचे त्यातील ते अक्षरा पाठी अकारार्थी अवग्रहा पोटी अज्ञान पदे अर्थ परिपाटी होते का उकराटी पाही पा शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादि भाष्यकार करीति ज्ञान पर जो अर्थ तो मान्य आहे सकळी का तैसाच आहे मजही ठावुका परी अवग्रहे होणारी या कौतुका जाणून या व्यर्थ का मुकावे ऐसे म्हणून साई कृपाघन भक्त चकोर चात का कारण वर्षले जे बोधामृत कण झाले निरूपण पूर्वीच परियासाई लीलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे असोतयांचे समाधान जेणे होईल सप्रमाण असा आणिक अल्प प्रयत्न करीतो अज्ञान समर्थना बाबांस कोठील संस्कृत ज्ञान ऐसी ही शंका घेईल कोण संताना नदीत काहीही जाण शंकेचे कारण आणिकची अहो एकेन ज्ञातेन सर्वं हि विज्ञातं भवति प्रमाण कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईस जैसा करतल स्थित आमलक तैसे आमूळ विश्वजा देख तया संता काय ना ठाऊक सविता ही प्रकाशक जाचेनी जयाते हे एक ज्ञान तयास कोठे उरले अज्ञान तया विद्या जात अवगत जाण महत्व कोण संस्कृता असो या लीलेचे काही वाचक म्हणती नाना अप्रामाणिक त्यांचा हा स्वकपोल कल्पिता प्रयोजक अज्ञान व्यंजक अवग्रह त्यांनीच रचिले हे थोतांड अवग्रहान्वित अज्ञान कांड उगीच उठविला हा वाद वितंड निज ज्ञान अखंड मिरवावया नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागी अज्ञान काढित ऐसा काही तरी विपरीत लावित ते अर्थ गीतेचा परिपाहता वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्म चित्ती साई लीला एकोन चत्वारिंशती काही न विसंगती कथेत असोत कोणाच्या काहीही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परितयांनी केलेली या कथना वृथा वल्गनान म्हणावे सोडून या नानांचा देश वाचकीन होता विकारवश दूरसारिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष अध्याय एकोनचत्वारिंशत्तम वाचिल्या वीणया अध्यायी निर्गम होणार नाही सुगमपणे भगवद्गीता श्रीकृष्ण मुखी चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी चतुस्त्रिंशत्तम श्लोकी अज्ञानोन्मुखी प्रवचन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः हातो गीतेचा मूळ श्लोक यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदा आदि अवग्रह एक अज्ञान निदर्शक निघतसे नाणिता मना अवग्रह ज्ञान हे पद ये निस्संदेह तद्विरुद्धन कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र ज्ञानादेवा तु कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानचितत्वज्ञा उपदेश्य बंधन हे अनावश्यकत्या मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यग्भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद अढळत्वे परंतु मी नवे अज्ञान अज्ञानाचे कार्य ही मीन अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी अहम ब्रह्मास्मि नित्य स्फुरण शुद्ध विद्या तेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंध स्थिती दुजी पासाव बंध निर्मुक्ती या जीवा प्रति अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तरावया कल्पनेचे जे जे स्फुरण तेच मायेचे निवास स्थान बंधमुक्त स्थितीचे जनन कल्पने मधून निश्चित ज्ञानादेव तु कैवल्यम अबाधित हे श्रुतिप्रमेय परिन होता पाप कर्म क्षय ज्ञानाचा उदय अशक्य जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे त्यास त्यागिले जाण तया नाही मायेचे बंधन विकारा स्थान ते नव्हे शुकासारिखा परमज्ञानी विकल्पे झाली तयाही हानी अज्ञान प्रकटे विकल्पा पासुनी ते गुरुवाचुनी निरसेना प्रवेशता विकल्प ज्ञानी होय ज्ञानी आही अभिमानी विटे कांजीच्या थेंबे दुधाणी होतसे घाणी दुःखाची म्हणून अज्ञान समजावे आधी तन्निरासे मनशुद्धी होताच प्रकटेल ज्ञान निर चित्रां से अखंड चिंतन तया से ज्ञान अज्ञान ची ऐसा धन सुत दारा मोहित ज्ञानी असता नेने निज हित मनो निजो वर भक्ति विरहित अज्ञानावृत ज्ञान त्यासे जीव जात अज्ञान युक्त अज्ञानातुनी होनी मुक्त ज्ञानियाणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे रामकृष्णादि जे जे अवतार सनत्सनकादि शिष्ट प्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वा भूती कोणी नेणे स्वरूप स्थिती ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोक्ता सोडिल्या वीण ही कोटी अहंता तया हृदयस्था शरण नरिगता निज निर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तु विवेचन श्रवण मनन निदिध्यासन करावा शमदमादि षट्क संपन्न तेणेच निवर्तन अज्ञान जगमजहूनि सारे भिन्न मी तो परिमित परिच्छिन्न देह तो चिमी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र तेथानुबंध चतुष्टय प्रकार परम कारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तार पूर्वक अधिकारी विषय संबंध तीन अनुबंध चवथा म्हणजे प्रयोजन प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तै कळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता ते प्रयोजन त्या मूलाज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती म्हणोनी करूनी युक्ती प्रयुक्ती अज्ञानोचित आवश्यक जो न भेदाचे निरसन तो न कोणीही सज्ञान देहाभिमानियांचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्या नाव स्वये मिरवी सज्ञान करी अविहित कर्माचरण जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेदबाह्य ज्यासे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन तयाच्या चित्त शुद्धीचे साधन अविद्या निरसन हे एक सत्वादि त्रिगुण त्रिप्रकारे शब्दादि विषय नाना विकारे उपस्थ आणि जिह्वाद्वारे ब्रह्मादि सारे ठकिएले ಜಗಜ್ಜಂಗಮ ಪ್ರಾಣಿಜಾತ ಅನಾದಿ ಅವಿದ್ಯಾ ಮಾಯಾ ಪರಿವೃತ್ತ ರಾಗದ್ವೇಷಾದಿ ವಿಕಾರೇ ಮೋಹಿತ ಅಜ್ಞಾನಾವೃತ ಹೇ ಸರ್ವ ಅವಿದ್ಯೆ ಮಾಜಿ ಜೀವಬದ್ಧ ತ್ಯಾಸೆ ಪ್ರಕಟಾವ ಯಾರೂಪ ಶುದ್ಧ ಅವಿದ್ಯಾ ಕಾಮ ಕರ್ಮ ಬಂಧ ತುಟಲ ಸಂಬಂಧ ಪಾಹಿದೆ ದುಗ್ಧೆ ತುಡುಂಬ ಗಳತಿ ಸಡ ತೇಥೇಚ ಘಟ್ಟ ಚಿಕ್ಕಟಲೆ ಗೋಚಿಡ ಪರಿತಯ ಅಶುದ್ಧಿ ಆವಡ ದುಗ್ಧಾಚಿ ಸಾಡ ಕಾಯತಯ ಪಹಾದರ್ದುರ ಆಣಿ ಭ್ರಮಾರ ಕಮಳ ಸುಂದರ ದೋಗಾಂಸೆ ಘರ ಪರಿಪರಾಗಿ ಭ್ರಮರಾ ವಿಹಾರ ದರ್ದುರ ಆಹಾರ ಚಿಕ್ಕಲಾಸ ಸನ್ಮುಖ ದಿಸೆ ಜ್ಞಾನಾಚ ಗಡ್ಡ ಅಜ್ಞಾನ ಕಡೆ ಮೂರ್ಖಾಚ ಓಡ ಅಜ್ಞಾನ ಚಿವಾಟೆ ಜ್ಞಾನ ಮೂಡ ಜ್ಞಾನಾಚ ಪಾಡ ಕಾಯತಯ ಹೋತ ವಿದ್ಯೆ ನಿರ್ಮೂಲನ ಸ್ವಯೇ ಪ್ರಕಟೆ ಬ್ರಹ್ಮ ಜ್ಞಾನ ಮಣೂನಿ ಅವಿದ್ಯೆ ಪ್ರತಿಪಾದನ ಅವಶ್ಯಕ ಜಾಣ ಆರಂಭಿ ಏಕಾ ಬ್ರಹ್ಮ ಜ್ಞಾನ ಸಮಾನ ನಾಹಿ ಪವಿತ್ರ ತ್ರಿಜಗೀ ಆನ ತ್ಯಾಚಾಚ ಉಪದೇಶ ಅತ್ಯಂತ ಮಾನ ತ್ಯಾವೀಣ ಜೀವನ ನಿಷ್ಫಳ ಬುದ್ಧ್ಯಾಧಿಕಾಂತ ಚೇಷ್ಟಾ ವಿಷಯ ಬ್ರಹ್ಮ ಹೇ ಅಸತೆ ಐಸೆ ಕಾರ್ಯ ತರಿಯೇ ಕಾದೆ ತರಿ ಇಂದ್ರಿಯ ತೇಹೆ ಹೊಯಸೆ ದಾ ಕವಿತೆ ಬ್ರಹ್ಮ ತತ್ವ ಬುದ್ಧಿಗ್ರಾಹಿ ಬುದ್ಧಿಗ್ರಾಹ್ಯ ಮತೀಂದ್ರಿಯ ಪಾಹಿ ಐಸೆ ಸ್ಮೃತಿ ಗರ್ಜತಾಹಿ ಶ್ರುತಿ ಸತೆ ನಾಹಿ ಮತ ಬುದ್ಧ್ಯಾಧಿಕಾಂತ ಸಾಲ್ಯಾ ಅಭಾವ ಗ್ರಹಣ ಕಾರಣ ಚಿ ಸಾಲೇವಾವ ಮಗ ಬ್ರಹ್ಮಾತ ಅಸ್ತಿತ್ವ ಭಾವ ಉರಲಾ ನಠಾವ ಮಾನವಯ ಕರ್ಣ ಗೋಚರ ಜೇ ಜೇ ಕಾಹಿ ತೇ ತೇ ಆಹಿ ಇತರ ನಾಹಿ ಹೇ ಸರ್ವತ್ರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪಾಹಿ ಬ್ರಹ್ಮ ಕದಾಹಿ ಅಸ್ತಾನಯೇ ಐಸಾ ಹೋಯಿಲಯಾಚಾ ಅರ್ಥ ಪರಿತೇಣೆ ಹೋಯಿಲ ಅನರ್ಥ ಸೂಕ್ಷ್ಮ ತಾರತಮ್ಯ ಪರಂಪರಾರ್ಥ ಬುದ್ಧಿ ಸತ್ ನಿರಂತರ ಹೋಯಿನ ಕಾತಿ ಆತ್ಮಾ ವಿಶ್ವಾಸೆ ಮೂಳ ನಿಸ್ಸಂಶಯ ಅಸ್ತಿತ್ವ ನಿಷ್ಠವಲಯ ಸರ್ವ ಖಡಾಮಾರಿತ ಘಟಾವರತಿ ಆಕಾರ ವಿಲಯೇ ಕಪರಾ ಉರತಿ ಘಟಾಕಾರ ಜರಿ ನಿವೃತ್ತಿ ಕಪರಾ ಅನುವೃತ್ತಿ ದರ್ಶಕ ಜರಿ ಘಟ ಘಟಾಸ್ತಿತ್ವ ನಾಹೀ ನಾಶ ಖಪರ್ಯ ಕಾರಣ ಅನುವೃತ್ತಿ ಸ ಕಾರ್ಯಾಸ್ತಿತ್ವಾಂಶ ತೇಣೆ ಪರಿ ಶೂನ್ಯತ್ವೀಜಾಚೆ ಪರ್ಯವಸಾನ ಐಸೆ ನ ಕೆಂಹಿ ಕಾರ್ಯ ಪ್ರವಿಳಾಪನ ಅಸ್ತಿತ್ವ ನಿಷ್ಠಲಯ ಹೇ ಪ್ರಮಾಣ ಸತ್ಪ್ರತ್ಯಯ ಲೀನ ಸತ್ ಬುದ್ಧಿ ಸರ್ವತೀರ್ಥೆ ವ್ರತೆ ಪಾವನ ಪಾವನಾಹೂನಿ ಪಾವನ ಜ್ಞಾನ शक्ति अनिवार्य ज्ञाना ज्ञानाची भेसळ अज्ञान वेचुनी काढावे निखळ खडे टाकुनी घ्यावे तांदूळ आधणी निवळ वैरावया भूती भगवंत ठाई ठाई ज्ञान यज्ञादि उपासनाही विश्व तो मुख कृष्णा जो पाही अज्ञान दाही ज्ञानास्तव आता ज्ञान यज्ञासे स्वरूप अहम ब्रह्मास्मि जेथील यूप पंचमहाभूते यज्ञ मंडप जीवेश्वर भेद पशुते ते पंच इंद्रिये पंच प्राण हेच यज्ञाचे उपचार भरण मन बुद्धीची या कुंडामधून प्रदीप्ती करण ज्ञानाग्नीचे यज्ञ करता जीव यजमान करी अज्ञान घृतावदान आत्मानंदरसी मग्न अवभृत स्नान जीवा घडे तात्पर्य ज्ञान घृता वाचून कदान प्रकटे ज्ञान हुताशन जीवेश्वर भेदाते जाळून अभेद ज्ञान प्रकट करी स्वच्छादर्श मलाच्छादित वन्नी प्रकाश धूमाव्रत तैसे काम क्रोधाभिभूत अज्ञाने तिरोहित ते ज्ञान चंद्रबिंबा राहु ग्रासी अथवा शैवाल जैसे जलासी तैसे स्वयं प्रकाश ज्ञानासी आच्छादी कैसी ही माया मोठ मोठ्या ज्ञात्यांची मती भ्रष्ट होऊन जाती अधोगती उपाय माहिती परी न तगती आचरण करीती यथेच्छ डोळ ससता अंध होती संग सोडून निसंग वर्तती तेही बळे कुसंगे नाडती आचरण करीती यथेच्छ वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती करून येते अचूक करीती जिया वस्तूची चिळस घेती तीच स्वीकारिती प्रिय म्हणुनी प्रयत्ने जे पापे सुकविती तेही अदृष्टे पापात पडती काय म्हणावे ऐसी स्थिती ही काय ज्ञाती ज्ञान्याची जरी मोठा ज्ञानी झाला नेच्छी पापाचे सावलीला तरी तो कार्या कार्यज्ञतेला भुले दीपाला पतंगसा पाप करणे हे अज्ञान याची तया पूर्ण जाण परिहा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची हे अवघे क्रिया जात केवळ एका कामाचे चेष्टित काम सर्वानर्थाहेत तोच की परिणत क्रोध रूपे कामगती सजई अवरोध तैस तो काम होई क्रोध पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती काम क्रोध यांचा त्रास जडलाच आहे या जीवास, ब्रह्मस्वरूपा जवळ पास, ज्ञानाचे पंक्ती सवास यांचा, पाण्या वाचूनी बुडवितात, अग्नी वाचूनी जाळितात, शस्त्रा वाचूनी मारतात, दोरा वीण करितात बंधन, तया पुढे ज्ञानी ही न टिकत, ज्ञानिया करिती पैजेने चित, महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळता ग्रासीत प्राणिया, चंदनाचे वृक्षामुळे जैसी काळ सर्पाची वेटोळी, तैसी काम क्रोधांची खोळी, वरुणी वेटोळी ज्ञान गर्भा, इंद्रिये बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयतन, तयांच्या योगे जीवाचे ज्ञान झाकुनी मोहन घाली तया, जरी तुम्हा पाहिजे चंदन तरी सर्पाचे करा कंदन, काम क्रोधांचे सारुनी आवरण साधावे निधान ज्ञानाचे, न करिता सर्पाचे कंदन लाभेल काय कवणा चंदन, कृष्ण सर्प संहारी ल्यावीण पुरलेले धन लाभेल का, तैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण, प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ, म्हणून आधी इंद्रिय नियमन तेणे काम क्रोधा निर्दळण, जीव काम क्रोधा आधीन अज्ञान आवरण ज्ञानास, देहाहून इंद्रिये सूक्ष्म मनतयाहून सूक्ष्म परम, बुद्धिमनाहून ही सूक्ष्मतम बुद्धिहून सूक्ष्म परमात्मा, सर्व संसार धर्म वर्जित ऐसे हे परात्पर परम सत, तो हा परमात्मा परमहित ते अमृत निज रूप, शुद्ध बुद्ध नित्य मुक्त तेच तत्व अभेद स्थित, तेच परमानंद भूत प्रत्यग्भूत चैतन्याते, जयानाम पंचीकरण तेच की माया रूप दर्शन, अध्यारोपापवादैक साधन वावया प्रबोधन तयासे, अपंचीकृत पंच महाभूते पंच तन्मात्रा वदती ज्ञाते, तत्कार्य प्राणेन्द्रिय मनोबुद्धीते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची, पहा पंचीकृत पंचभूते तेथुनी विराट उदया येते, तया आत्म्याचे स्थूल देहात विराट ज्ञाते वदतात, स्थूल सूक्ष्म शरीरा कारण केवळ स्वस्वरूपा ज्ञान, तेच साभास अव्याकृत जाण शरीर कारण आत्म्याचे, हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुत केवला ज्ञाना कारण, अनंत अव्यक्त जानाम आत्म्याते अज्ञानते या कारण ना निर्वयवना सावयवना उभय जाण केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान तेणेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीच मोक्ष अभिधान या वीण मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवल ब्रह्मात्मैकत्व ज्ञान झाल्या होईल अज्ञान निरसन म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल झाले तेने ब्रह्मा शबलत्वाले तया सत्ते नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व जरी अतींद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले आकाराले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान पावे जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्मा पासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासूनी महत्तत्व उपजे अहंभाव त्या पोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्या माझारी पंचमहाभूतांची औदरी जगनिर्धारी जन्मले अविद्या माया रूप दर्शन तेच या जगाचे रूप लक्षण या अविद्येचे कराया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहुनी वेगळे जे ते शबल दोघांची भेसळ करिता नये लक्ष ब्रह्म जाणा निराळे वाच्याहून ते अत्यंत निराळे म्हणूनही अज्ञानाची पडळे उपदेश बळे सारावी निद्रे माझी पडता स्वप्न डोळे नसता डोळ समन स्वये देखे अखिल त्रिभुवन अविद्या कारण या सर्वा पाहू जाता वस्तु एक परी आभासे ती हाणिक रज्जु भासे सर्प देख रजत शुक्तिके गर्भात पहा सूर्याचे किरण केवळ जन म्हणे तया मृग जळ परी हा केवळ मायेचा खेळ ज्ञानी ही हतबळ इज पुढे पेटलेले कोणीत हाती जिम्हा कोणी गर गर फिरविती अग्निकंकण दृष्टोत्पत्ती येते ही ख्याती मायेची पाहू जाता अग्निखरा अलात चक्रा नाही थारा तैसाच हा माया मोह पसारा नसती या संसारा उत्पादी ऐसी या निर्धारे गेली आभ्र तिम्हाच पावे उपरम मी देह माझे कलत्र धाम व्यर्थ परिश्रम हा सारा पुत्र पश्वादि तृष्णा पाश ही वेष्टिले जाऊनी अशेष म्हणविती ज्ञानी पंडितेश सुख नलवलेश गाठीस शास्त्र कुशल प्रज्ञावान दुजा नाही आपण समान अंतरी मोठा हा अभिमान असमाधान कारक हे समाया वा अज्ञान अथवा अविद्या प्रकृति प्रधान आरंभी ज्ञानी यांचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे ज्ञान हे तो स्वयं प्रकाश करणे न लगे याचा उपदेश अज्ञानाचा होता निरास ज्ञानोल्लास प्रकटेल तेज पुंज एकादेरत्न जाता केरा मातीत दाटून गेली वर्षांची वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे कर्म धर्म संयोग प्राप्ती कदा काळी लागता हाती वाटे हरपली समूळ दीप्ती दगड माती संगती पुढे घासता वरील काट माती जाता पावे ते पूर्वील तेज पुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची माती काट ते अज्ञान याच अज्ञाने आवृत ज्ञान करिता काट मातीचे निरसन उजळेल रत्न सहजेत पाप कर्म विनाशक नित्यानित्य वस्तु विवेक तोची सत्व शुद्धि प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा हे जग मायेचा बाजार खऱ्या नकली वस्तु अपार खऱ्या म्हणूनी नकली घेणार ऐसे गिराईक फार तेथे तरी निवडावी कैसी नकली भल्या भल्यांची बुद्धी थकली जिये लक्षणी आणावी भुली ती तव समजली पाहिजे म्हणोनी सवे लागे पारखी नकली का दिसे खऱ्या सारखी हे तो दावील देखा देखी जाईल शेखी अज्ञान अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहजची माया निरसन उरेल तीची सद्वस्तु जाण न लगे प्रमाण प्रत्यक्षा सोज्वळ जरी बुद्धीचे डोळे कल्पना तिमिरे असती झाकोळले ए तिमिर उपदेशे पळे उरे जे सगळे ते ज्ञान वस्तुत जरी मार्गी माळ दृष्टी देखता सांज वेळ माळ असता भासला व्याळ अज्ञान पडळ कारण त्या खिशा माजील गुप्त दीप उजळिता झाला अज्ञान लोप प्रकट झाले खरे स्वरूप व्यालत्व आपाप मावळले म्हणून अज्ञानासा अपाय घालवावया उपदेश उपाय तदर्थ ज्ञानी झिजवो निकाय अज्ञान ते काय उपदेशिती असता प्रपंची वर्तमान प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न ते भूतकार्य अज्ञानजन्य आधी हे ज्ञान आवश्यक सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रम याजई होईल उपरम तैच संभ्रम ज्ञानाचा ज्याचा गेला न देहाभिमान तयासी कोण म्हणे सज्ञान अभिमानाचे अधिष्ठान ज्ञानाव ज्ञान मूर्तिमंत जयास म्हणती मायेचा पूर जया माझी हे जगत चूर तो हा देखत भूल संसार अज्ञान मूलाधार तयास अज्ञानापासाव याचा उद्भव अज्ञान जनित याचे वैभव एकत्वी जो अनेकत्व भाव तयाचा ठाव अज्ञान किंचित प्रकाश किंचिदंधार ऐसिया समयी मार्गीचा दोर दोरची असता भासे विखार भय पार वाट तसे सर्पाभास केवळ अज्ञान त्या अज्ञान झाकिले ज्ञान न होता हे अज्ञान निरसन होई नाम कोणास भासे सुमन माळा कोणास दिसे दंड डोळा एवंच हा भासची सगळा भ्रांतीचा अवकळा अनिवार केवळ आगम वचनानुसारी जो आस्तिक्य श्रद्धानुकारी तोच ब्रह्म ज्ञानाधिकारी नास्तिक जन्म जन्मांतरी नेणेच विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम त्यांचा न फिटे जन्म मरण क्रम ब्रह्म तत्वतया जे दुर्गम ते अत्यंत सुगम अधिकारिया येथे नकामी येई प्रवचन अथवा अनेक वेद स्वीकरण अथवा न मेधा ग्रंथार्थ धारण ग्रंथावलोकन बहुश्रुतता शब्दे होईल शब्द ज्ञान तेणे का होईल वस्तु विज्ञान बुद्धि अतिविवेक संपन्न वस्तु न तदधीन केव्हाही श्रुतींनी मोठी बांधिली हाव परिनलादता वस्तूचा ठाव परतल्याई से वस्तूचे वैभव खुंटली धाव जाणीवेची षड्दर्शने टेकीस आली अद्यापि वादच करीत राहिली आत्मवस्तु ठाई सठेली शब्दान आकळली केव्हाही झाले मोठे शब्द पंडित वस्तु सूर्या पुढे खद्योत एकदा झाली या वस्तु प्राप्त मावळे समस्त शब्द जाल जगी पहा अंधारे त्या आपणची करी कृपा। होता ग्रंथाची विषय समाप्ती, वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती, श्रवण श्रमार्थ क्षमा मागती, ही शिष्ट रीति सर्वत्र। तैसे नव्ही या सच्चरिती, कर्तृत्वयाचे
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।